समास पाच अग्निनिरूपण. आता अग्नितत्वाचे महात्म्य वर्णन करतात. हे अग्नितत्व आपल्या शरीरामध्ये उष्णतेच्या रूपाने राहते. श्री भगवंत गीतेमध्ये म्हणतात, मी वैश्वानर होऊन प्राण्यांच्या देहात राहतो आणि सर्व प्रकारचे अन्न पचवतो. म्हणजेच त्याच्यामुळेच आपले पोषण होते. तसेच हा अग्नी प्रभू रामचंद्रांचा सासरा आहे. जेव्हा रावणाकडून सुटका झाल्यावर सीतेने अग्निदव्य केले तेव्हा त्याने प्रगट होऊन रामांना सांगितले, ही माझी कन्या अत्यंत पवित्र आहे. अशा या अग्नीचे आपण वर्णन ऐकूया. श्रीराम धन्य धन्य हा वैश्वानरू, हो ये रघुनाथाचा अश्वशुरू, विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा. ज्याच्या मुखे भगवंत भोक्ता, जो ऋषीचा फळदाता, तमहिम रोग हर्ता भरता विश्वजनाचा. नाना वर्ण नाना भेद, जीव मात्रास अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकासी. अग्निकरिता सृष्टी चाले, अग्निकरिता लोक धाले, अग्निकरिता सकळ झाले लहान थोर. पोटामध्ये जठराग्नी, तेणे क्षुधा लागे जनी, अग्निकरिता भोजनी रुची येते. अग्नि सर्वांगी व्यापक, उष्णे राहे कोणी एक, उष्ण नसता सकळ लोक मरोन जाती. आधी अग्नि मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रासी. सूर्य सकळा हून विशेष, सूर्या उपरी अग्निप्रकाश, रात्रभागी लोक अग्निस साये करती. अंत्यजगृहींचा अग्नि आणिला, त्यास दोष नाही बोलिला, सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू. देवदानव मानव अग्निकरिता चाले सर्व, सकळ जनासी उपाव अग्नि आहे. लग्ने करिती थोर थोर, नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर दारूने शोभती. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेविती, तेणे लोक आरोग्य होती वन्नी करिता. लोकामध्ये जठरा नळू, सागरी आहे वडवा नळू, भूगोळा बाहेर आवरणा नळू शिवनेत्री विद्युल्लता. अग्नि सकळा ठाई आहे, कठिण घिसणी प्रगट होये, आग्या सर्पे दग्ध होये गिरी कंदरे. अग्निकरिता नाना उपाये, अग्निकरिता नाना अपाये, विवेके विण सकळ होये निरर्थक. ऐसा अग्निचा महिमा, बोलिजे तितुकी उणी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा. जीत असता सुखी करी, मेल्या प्रेत भस्म करी, सर्वभक्ष कुत्याची थोरी काये म्हणून सांगावी. सकळ सृष्टीचा संहार प्रलय करी वैश्वानर, वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना. दीपाराधने निरांजने, देव वो वाळी जे जने, खरे खोटे निवडणे दिव्य होता. ऐसावन्नी उष्ण मूर्ती, तो मी बोलिलो यथामती, न्यून पूर्ण क्षमा श्रोती केले पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अग्निनिरूपण नाम समास पाचवा. श्रीराम.